93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत येत आहे इकडे, आणि लहान लहान मुलांपासून थोडा मोठ्यांपर्यंतचे सगळ्यांचे कष्ट इकडे आता छान दिसून राहिले आहेत, आणि या कष्टांचा फळ काही दिवसात मिळणार आहे. ग्रीन रेव्होल्युशन कडून बोलण्यासाठी आपल्याकडे एक दिग्गज पर्सनॅलिटी अमित रुद्रे. सर काय करता आपण?
माझी फॅक्टरी अंबडमध्ये.
आणि ह्या सगळ्या स्वतःच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून गेल्या 3-4 महिन्यांपासून तुम्ही सगळी मंडळी काम करता आहात.
हो, तो एक वेगळा आनंद आहे, आणि स्वयंस्फूर्तीने सगळेजण काम करता आहेत ते बघून आपल्याला पण हुरूप येतो. आणि इंडस्ट्रीने सगळ्या इंडस्ट्री आणि शनिवार आणि रविवार आपला थोडासा वेळ द्यावा अशी सगळ्यांना विनंती.
क्या बात आहे. आणि आज खड्ड्यांची संख्या विचारली तर थोडा वेळापूर्वी तुम्ही जे सांगत होतं की असं वाटत होतं की सगळ्यां मिळून हे होणार नाही, काय ती प्रोसेस होती?
पहिल्यापासून सगळ्यांनी मेहनतीने पहिल्यापासून केलं शनिवार रविवार, आणि आज अशी वेळ आहे की आज खड्डे कमी पडतील की काय असं वाटायला लागला. आणि सगळीकडे अतिशय प्रचंड असा उत्साह बघून मुलांचा, लहान मुलांचा, व्हॉलंटिअर्सचा आणि सगळ्यांचा असं वाटतं की ही रिव्होल्युशन कंटिन्युअस चालू राहील.
क्या बात आणि या रेव्होल्युशन मध्ये सगळ्यांचा सपोर्ट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. नाशिक सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
मजा आते राहो.